श्री पंडितनाथ महाराज की, श्री पंडरपुर धाम की, हरे कृष्णा। आज आषाढ़ द्वादशी है, दिनांक 12 जुलाई 2018। परम पूज्य लोकनाथ महाराजांच्या सांगण्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी सगळे संतगण जितके दृश्य स्वरूपात आहेत जितके अदृश्य आहेत, या काळातले आणि जुन्या काळातले सगळे संत चंद्रभागेमध्ये स्नान करतात, आणि द्वादशीला सगळे देवता लोक अदृश्य स्वरूपात येऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतात। म्हणून महाराजांचं असं म्हणणं आहे की द्वादशीचं स्नान जे आहे ते एकादशीहून अधिक लाभदायक आहे, अधिक महत्वपूर्ण आहे। तर चंद्रभागा नदी जी आहे ती ऍक्च्युली भीमा नदी आहे, पण भीमा नदी या क्षेत्रामध्ये आल्यानंतर चंद्र आकार धारण करते, चंद्राकार म्हणजे तिचे वळण घेऊन आतमध्ये येते, म्हणून तिला चंद्रभागा नदी असं म्हटलेलं आहे। तर या क्षेत्राची महिमा सांगावी अशी लोकांनी, भक्त लोकांनी इच्छा केली होती, थोडंफार वाचून मी सांगायचा प्रयत्न करतोय। मुख्यत्वे पंढरपूर क्षेत्र जे आहे याचं जे वर्णन आहे ते पद्मपुराण आणि स्कंद पुराणामध्ये येतं, तसे अनेक ऋषी पण आहेत त्यांनी पण ह्या क्षेत्राचं वर्णन केलं आहे, पण शास्त्रोक्त जे संदर्भ आहे ते स्कंद पुराण पांडुरंग महात्म्य, पद्मपुराण पांडुरंग महात्म्य अशा पद्धतीने असं वर्णन आलंय। आणि फार सुंदर संस्कृत श्लोक आहेत ज्याच्या अनुषंगाने ही पूर्ण लीला जी आहे पांडुरंगाची याचं वर्णन केलेलं आहे। तर पंढरपूरला पुंडरीक क्षेत्र असं म्हणतात, पंढरपूरचे अनेक नाव आहेत, तशी पंढरी किंवा पंढरपूर हे जे नाव आहे ते ॲक्च्युली पुंडरीक पूर याचा अपभ्रंश आहे, म्हणजे हळूहळू पुंडरीक पूर, पुंडरीक पूर, पंढरपूर असं झालेलं आहे, आणि मग पंढरी आणि पंढरीनाथ असं भगवंताचं वर्णन केलेलं आहे। या भागाला दक्षिणेची द्वारकाही असं म्हणतात, कारण द्वारकेहून भगवंत श्रीकृष्ण, द्वारकाधीश कृष्ण जे आहेत ते ह्या भागात आलेले आहेत। त्यांची अनेक कारणं आहेत, एक कारण म्हणजे ते फार लांब लांब गोष्टी आहेत, आपण संक्षेप सांगूया। आपण सर्वांना ठाऊक आहे की रुक्मिणीने भगवंतावर प्रेम केलं होतं, केवळ श्रवण करून भगवंताबद्दल केवळ ऐकून, एक आचार्य आपले श्रवण आचार्य आहेत ते म्हणजे परीक्षित महाराज, असे अनेक आचार्य त्यातले एक आचार्य आहे रुक्मिणी देवी, हा केवळ भगवंताचं वर्णन ऐकून आपलं जीवन सर्वस्व भगवंताला अर्पण केलं, तिने भगवंताला वरलं आणि भगवंताचा पती म्हणून स्वीकार करणं असं निश्चय केलं तिने। यथावकाश भगवंत आले ब्राह्मणाचा संदेश ऐकून आणि रुक्मिणीला पळवून घेऊन गेले, एखाद्या लांडग्यांच्या कळपातून हरिणाला पळवून न्यावं सिंहाने, तसं भगवंताने याचं लांडगं म्हणजे कोण, शिशुपाल आणि त्याचे मित्र त्यांच्यामधून सुंदर 14 वर्षाची रुक्मिणी हा त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे। अंबिकेच्या मंदिरातून, अंबादेवीच्या मंदिरातून हरण केलं आणि ते द्वारकेला घेऊन गेले आणि त्याचे लग्न केलं आणि ते भगवंताची पटराणी बनली। तरी भगवंताची पटराणी जी आहे असं म्हणतात की एके दिवशी त्यांचा संसार फार चांगला चालला होता, आणखीन 107 आणि 16107 पण चौथी होत्या त्यांना, तरी पण त्यांचं फार छान चाललं होतं। एक दिवशी विरहाने व्याकुळ होऊन राधिका राणी वृंदावनातून द्वारकेमध्ये कृष्णाला भेटण्यास येते आणि ती नेमकी रुक्मिणीच्या महालात येते आणि भगवंताला भेटते, तर भगवंताला घेऊन जवळ बसतात अतिशय सलबी करून, आणि तितक्यात रुक्मिणी प्रवेश करते आणि ती जेव्हा भगवंताला राधाराणीबरोबर जवळ बसलेली बघते तर आगाऊन निघून जाते, आणि ती सरळ ह्या वनामध्ये येते. या वनाचं नाव आहे दिंडीर वन. तर ही कथा जी आहे ती स्कंद पुराणामध्ये भगवंत शंकर, भगवान शंकर जे आहेत ते आपली पत्नी पार्वती इथलं सांगतायत. तर पार्वती म्हणते की दिंडीरवन काय, याचं नाव काय, याला लोह दंडवन का म्हणतात. तर त्यावेळी शंकर भगवान याची कहाणी सांगतात. ती कहाणी अशी आहे की दिंडीरव नावाचा एक राक्षस होता. तो भयंकर पराक्रमी तपस्वी होता. त्याने आपल्या तपस्येच्या बळावरती प्राप्त केलेल्या वराच्या आधाराने सगळ्या देवतांना सोळोके प्रकार सोडलं होतं. सगळे देवता भयभीत झाले होते. ते सगळे देवता भयभूत होऊन इंद्राकडे गेले. इंद्र भयभीत होऊन सगळ्यांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव सगळ्यांना घेऊन विष्णूकडे गेले आणि त्यांनी भगवंताची करुणा भागली. भगवंत म्हणाले काही काळजी करू नका, मी तत्काळ जन्म घेऊन राक्षसाचा वध करतो. भगवंत जन्म कसा घेतला, तीर्थावकाश एक राजा होता, त्याचं नाव होतं श्रीचंद्र. त्या श्रीचंद्र राजा फार सत्वशील, फार तपस्वी, फार ज्ञानी, सद्गुण संपन्न होता. त्याने 1000 दिव्य वर्ष तप केलं आणि भगवंताला शंकराला प्रसन्न केलं आणि शंकराने म्हटलं वर माग. तर शंकराने त्याने वर मागितलं की तुमच्यासारखा किंवा विष्णूसारखा पुत्र मला व्हावा. शंकराने वर दिला की स्वतः भगवंताचा विष्णूचा अवतार, विष्णूचा अंश जो आहे तो तुझ्या पुढे जन्म घेईल आणि तो यथावकाश दिंडीरव नावाच्या दैत्याचा, महादैत्याचा वध करेल. तर यथावकाश वर प्राप्त केल्यानंतर श्रीचंद्र राजाची पत्नी गर्भवती राहिली आणि तिला तो पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव ठेवलं मल्लिकार्जुन. हा मल्लिकार्जुन मोठा झाल्यानंतर एक दिवशी शिकार खेळण्याकरता म्हणून जंगलात गेला. तिकडे त्याचा भेट महादैत्य दिंडीरव याच्याशी झाला आणि त्याचं घनघोर युद्ध झालं. आणि घनघोर युद्ध झाल्यानंतर तो दैत्य तुम्ही फार तपस्वी आणि पराक्रमी होता, त्याने आकाशात उड्डाण केलं. मग मल्लिकार्जुनाने पण आकाशात उड्डाण केलं. त्याचं आकाशात युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं. मग शेवटी लोहदंड गदा, म्हणजे ज्या गदामध्ये लोहदंड आहे अशी गदा घेऊन मल्लिकार्जुन भगवंताने महादैत्य दिंडीरव डोक्यावर प्रहार केला आणि तो प्रहार करताच तो राक्षस धरातीर्थी पडला. आणि धरातीर्थी पडल्यावर त्याने हरी 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 असं उच्चारण केलं. काय म्हणाले, हरी 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 राधा श्यामसुंदर भगवान की. आणि त्या दैत्याने हरी हरी म्हणताच मल्लिकार्जुन तिथे होतेच. ते भगवंताचे विष्णूचे अंश आहेत. भगवंताने स्वतः तिथे अवतार घेतला त्या समोर आणि विचारलं की मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, वर मागून घे. आपण तो वर वाचूया त्यांनी काय वर मागितला. महादैत्य दिंडीरव यांनी काय वर मागितला की मला ज्या लोहदंडामुळे मृत्यू आला आहे त्याचं नाव या क्षेत्राला मिळावं, लोहदंड क्षेत्र. तुझा अंश असलेला मल्लिकार्जुन येथील क्षेत्रनायक व्हावा, त्याच्या दर्शनाने लोक पापमुक्त व्हावेत. मला लागलेली गदा जेथे पडलेली आहे या गदा तीर्थाच्या केवळ स्पर्शाने मनुष्यांची सर्व पापे नष्ट व्हावीत, जळून जावीत. या गदेला जे आलिंगन देतील त्यांना भूतबाधा पिशाच बाधा होणार नाही आणि या वनाला माझे नाव मिळावे, दिंडीरव वन. आणि भगवंता तुम्ही इथे वास्तव्य करून सर्वांचा उद्धार करावा असा मला वर द्या. तर भगवंतांना हा वर ऐकून तथास्तु त्यांनी खूप आनंद झाला त्यांना. आणि तरी दिंडीरव दैत्याला वैकुंठात नेले आपल्या लोकी आणि मग या क्षेत्राला तेव्हापासून लोहदंड क्षेत्र, दिंडीरवन क्षेत्र, सूर्यतीर्थ, गदातीर्थ असं नाव मिळालंय. आणखीन एक नाव आहे ते म्हणजे तिंडीरवन, कारण तिंदीर म्हणजे चिंच आणि या भागामध्ये असं म्हणतात की चिंचेची झाडं आहेत म्हणून या वनाला तिंडीरवन पण नाव आहे. आणि भगवंताच्या पादस्पर्श झाल्यामुळे हे तीर्थक्षेत्र जे आहे हे अतिशय पवित्र झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी राघवहून रुक्मिणी तपस्या करण्याकरता आली. आणि मग आणखी एक सुंदर वर्णन आहे की भगवंताने जेव्हा तालवनामध्ये धेनुकासुराचा वध केला त्यावेळी गाई आणि गोप घेऊन सोबत भगवंत यावनात आले आणि त्यावेळी त्यांनी दर्शन दिलेलं आहे. अच्छा, दोन कथा आहेत. पद्मपुराणामध्ये एक कथा आली आहे की भगवंतांनी आपल्या बाल लीलेमध्ये वत्सपाल लीलेमध्ये धेनुकासुराचा वध करून गाई आणि गोप घेऊन ते यावनात आले. आणि दुसरी कथा अशी आहे की ते 10 वर्ष 4 महिन्याची लीला संपवून जेव्हा मथुरेला गेले, तिकडून द्वारकेला गेले, तिकडून त्यांनी 16,108 बायकांची लग्न केली, त्याच्यानंतर रुक्मिणी लागवली, त्याच्यानंतर रुक्मिणी इथे आली, मग तिच्या मागे मागे ते आले, रथावर बसून आले. एक वर्णन असायला आहे की ते चालत चालत गाई आणि गोप घेऊन आले आणि एक वर्णन असायला ते रथात बसून द्वारकाधीश या ऐश्वर संपन्न भावनेमध्ये या क्षेत्रामध्ये आले. दोन प्रकारचे वर्णन आहेत. कदाचित दोन कल्पामध्ये ही लीला भगवंतांनी केली असावी. भगवंताची कला जी आहे, कथा जी असते ती वैविध्यपूर्ण असते, ती कधीच सेम सेम नसते. आणि अनेक युगामध्ये जेव्हा भगवंत पुन्हा 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 अवतार घेतात तेव्हा भगवंत अनेक सेम सेम लीला करताना सुद्धा त्यात विविध प्रकारचे वैविध्य आणतात. फॉर एक्झाम्पल, त्यांनी जेव्हा कालियाचा वध केला, कालियाचं दमन केलं, तेव्हा एका युगात एका कल्पामध्ये त्यांनी काय केलं, त्याला म्हटलं तू इकडून चालता हो, आणि कालिया नाग जो आहे तो फिजी बेटावरती गेला. आज जे फिजी आयलँड आहे तिकडे कालियाचं वास्तव्य, तिकडे मंदिर पण आहे कालियाचं. दुसऱ्या एका कल्पामध्ये भगवंतांनी काय केलं, कालियाला म्हटलं की मला तुझ्यावरती बसून स्वर्ग लोकांची यात्रा करायची इच्छा आहे, म्हणून कालिया नाग पक्षी बनला, सर्प पक्षी बनला, आणि त्याच्यावर बसून भगवंताने स्वर्ग लोकांची यात्रा केली, हा सैर करून फेरी फेरी मारून ते परत आले. मग कालिया फिजी आयलँडमध्ये निघून गेला. तर भगवंताची लीला वैविध्यपूर्ण आहे, स्वतः भगवंत वैविध्यपूर्ण आहेत. तर तिसरं कारण म्हणजे देवी रुक्मिणीचा शोध घेण्याकरता या निमित्त करून भगवंत पुंडलिकाला दर्शन देण्याकरता आले. आता पुंडलिक म्हणजे याचा अर्थ काय, पुंडलिक म्हणजे कमल, कमलदल. भगवंताचं एक नाव आहे पुंडलिकाक्ष, ज्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत, ते भगवंत विष्णू. यस्मरेत पुंडलिकाक्षम सभायभ्यांतर शुचिः. अशा कमलनयनी भगवंताचं दर्शन केल्यानंतर, त्याचं स्मरण केल्यानंतर मनुष्य व्यक्ती जीव स बाह्य अभ्यंतर, आतून बाहेरून संपूर्णपणे शुद्ध आणि पवित्र होतो. तर हे पुंडलिक जे आहेत ते आई वडिलांचे अतिशय अपराध करणारे होते. जन्मापासून त्यांनी कधीच आई वडिलांची सेवा नाही केली. ते सारखे आई वडिलांना घालून पडून बोलायचे, दुर्लक्ष करायचे, त्यांना त्रास द्यायचे, लहानपणी त्याचं ऐकायचं नाही, मोठं झाल्यानंतर त्यांचे अपराध करायला लागले, दुर्लक्ष करायला लागले. इतके पातके झाले पुंडरी की शेवटी आई वडील एवढे एवढे कंटाळले, एवढे कंटाळले की आता या मुलाचा मला संग पण नको आम्हाला, असे त्रस्त होऊन, वैफल्यग्रस्त होऊन ते काशीला जायला निघाले. तरी पुंडराकडे त्यांना त्यांची परवा पण केली नाही, ते निघून गेले. काही दिवसांनी भक्तांचा जथा, संतांचा जथा जो आहे, एक ग्रुप काशीला जायला निघाला. त्यावेळी या पुंडरिकाला असा एक कुतूहल निर्माण झाले, काशी काय करा बघून येऊ, असं म्हणून त्यांनी बैलगाडीचे घोडागाडीची योजना केली, आपल्या पत्नीला बरोबर घेतलं आणि घोडागाडीने तो काशीला निघाला. अर्ध्या वाटेवरती घोडा तो जातो ना वेगाने, आणि आई वडील चालत निघाले होते काशीला. रस्त्यात तो आई वडिलांना बघतो चालताना, दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. आणि मध्ये एका ठिकाणी एक कुक्कुट आश्रम म्हणून येतो त्याच्या रस्त्यामध्ये, त्या ठिकाणी ते थांबतो आणि कुक्कुट आश्रमात प्रवेश करतो. तर एक महायोगी, त्याचं नाव कुक्कुट आश्रम म्हणजे स्वामींचं नावच कुक्कुट आश्रम, ते महायोगी असतात, अत्यंत ज्ञानी, अत्यंत तपस्वी आणि अत्यंत भक्तिमार्ग पूर्ण असे साधू असतात ते. तर ते विचारतात की तुमच्या आश्रमाचं महात्म्य काय, ते म्हणतात की काशी कुठे आहे, आम्हाला काशीला जायचं आहे. तर त्या माणसाकडे, पुंडरिकाकडे बघून ते कुक्कुट आश्रम म्हणतात की मी काशीला कधी गेलो नाही, मला विचारू नकोस, असं म्हणून चेहरा वाकडा करून ते निघून जातात. तसं काय त्यांना आवडलं नाही असा प्रश्न विचारल्याचा, त्यांना आश्चर्य वाटतं, अरे या योगींनी आम्हाला उत्तर दिलं नाही, एवढे श्रेष्ठ ब्राह्मण. म्हणून रात्री ते रागावून ते त्या आश्रमात झोपी जातात पुंडरिक. त्या आश्रमाची अशी महती होती की वर्षभर आपल्या पाण्यामध्ये लोकांना स्नान करायला दिल्यामुळे गंगा जमुना सरस्वती या तिन्ही नद्या कुरूप व्हायच्या. त्यांच्या पातकं स्वीकार केल्यामुळे, पाप स्वीकार केल्यामुळे त्या तिथे कुरूप व्हायच्या. आणि एक दिवस वर्षाचे ते ह्या ऋषींच्या आश्रमात यायचे, आपल्या पाण्याने तिकडचा संडास आणि सगळं झाड लोट करून साफ करायचा, आणि ते साफ केल्यानंतर ते पुन्हा आपलं तेजपुंज रूप धारण करायचं आणि परत निघून जायचं आपल्या सेवा करण्याकरता. तर रात्रभर ह्या महायोगी ब्राह्मणाच्या अशा विक्षिप्त उत्तरामुळे पुंडरीकाला झोप लागत नाही. आणि मध्यरात्री जवळजवळ 2-3 वाजता या 3 कुरूप बायका तिकडे येतात आणि आपल्या शरीरातून पाणी उत्पन्न करून आश्रम पूर्ण झाड लोट करून संडास सगळं साफ करून मलमूत्र सगळं स्वच्छ साफ केल्यानंतर एकदम प्रकाशमान होतात, एकदम सुंदर बनतात. तर ते एकदम प्रश्न करतात पुंडरीक त्या तिघींना की तुम्ही कोण. तर ते असा प्रश्न विचारताना काय उत्तर येतात, तू महापातकी आहेस, तू पापी आहेस, तू आई वडिलांचा अपराधी आहेस, तुमच्याशी काय बोलू नकोस असं म्हणतात. त्याला खूप आश्चर्य वाटत, अरे तुम्हाला कसं माहिती. ते म्हणे मी गंगा, मी जमुना, मी सरस्वती. अरे तू फार भाग्यवान मनुष्य आहेस, एवढे अपराध करून देखील आई वडिलांचा तुला या महायोगी ब्राह्मण शुद्ध पवित्र आत्म्याचं दर्शन झालंय आणि तुला माहित पण नाही तू कुठे आलास. तू आई वडिलांची फार अवहेलना केलेली आहेस, तू आई वडिलांची सेवा करतो. आई वडील भगवंताचे परम भक्त आहेत, अति सदाचारी ज्ञानी आणि सत्वशील आई वडील आहेत तुझे. तर त्यावेळी तर 3 देवींच्या शुद्ध भक्त भगवंताच्या त्यांनी नद्या त्यांच्या पवित्र वचनाने पुंडरीकाला उपर्ती झाली, ज्ञान झालं, ते गयाव्या करू लागले, ते 3 देवींच्या पायाशी पडले. म्हणजे जा आताच्या आता आई वडिलांची सेवा कर. धाबडतोपमध्ये आई वडिला शोधून काढतात, म्हणजे सेवा आरंभ करतात. अशा प्रकारे जोपर्यंत शुद्ध भक्ताची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्ती होत नाही. लक्षात ठेवा, कितीही आपण काय केलं, कितीही शास्त्र अध्ययन केलं, किती तपस्या केली, दान धर्म केले, तीर्थयात्रा केली, काहीही केलं, जोपर्यंत शुद्ध भक्ताची कृपादृष्टी आपल्यावर पडत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणं शक्य नाही, इम्पॉसिबल. कारण भगवंताला भक्त अतिशय प्रिय आहेत आणि जिथे भक्त असतात तिथे भगवंत असतात आणि भक्त हे भगवंताच्या होऊनही कनवाळू असतात, करुणामय असतात. ते करुणेच्या पोटी जेव्हा आपला उपदेश करतात त्यांचा जेव्हा कृपा आपल्यावर पडते तेव्हा भगवंताला जबरदस्तीने आपल्यावर कृपा करायला लागते. त्यांच्या भक्ताने जेव्हा कृपा केली तर आपोआप भगवंताची कृपा आपल्यावर होती. अशा प्रकारे शुद्ध भक्त गंगा जमुना सरस्वती या नदींच्या कृपेमुळे पुंडरीकाला सद्बुद्धी झाली आणि परम भक्त आई वडिलांची सेवा करणं आरंभ केलं. असं वर्णन केलं त्यांनी की गरम पाण्याने जरा अंग घालायचे, ते त्यांच्याकरता छान छान जेवण बनवायचे, म्हणजे पाय झेपून द्यायचे कधी तुपाने कधी तेलाने, त्यांना हवा घालायचे दुपारी थंडीमध्ये पाहून गरमीमध्ये हवा अशा प्रकारे सेवा करायचे दिवस रात्र मग्न एकदम. तर लोकनाथ महाराज म्हणतात की लोकांचा असं गैरसमज आहे की आई वडिलांची सेवा ही भगवंताच्या सेवेपेक्षा मोठी सेवा आहे, ते चुकीची गोष्ट आहे. जेव्हा ते आई वडील भगवंताचे परमभक्त असतात तेव्हा त्यांची सेवा ही भगवंताच्या सेवेत मोठी असू शकते. नुसतं आई वडील दारू बिडू बिडी फुगणार असतील आणि त्यांची सेवा केल्याने आपलं भगवंत प्राप्त करू शकत नाही. त्यांची सेवा केल्याने ते त्यांची जर अधोगती होणार असेल नरकामध्ये त्यांच्या मग तुमची तिथे अधोगती होणार. असं आहे, हे करणं फार आवश्यक आहे. तर पुंडरीकाने लोक काय करतात, अरे काय भगवान की सेवा करण्याची जरूरत आहे, मा बाप की सेवा करू, मा बाप हे भगवान आहे असं म्हणतात. पण हे चुकीची गैर चुकीची समजूत आहे. आई वडील जेव्हा भक्त असतील तरच आपली भक्त आई वडिलांची सेवा जी आहे ती भगवंत त्यांची सेवा म्हणून स्वीकार करतात आणि त्यांनी प्रभावित होतात. पण आई वडील जर पातकी असतील त्यांची सेवा करून कधी आपला उद्धार होत नाही. म्हणजे सेवा कर्तव्य पोटी करावी, देखभाल करावी, आपलं कर्तव्य पालन करावं, पण त्यांचीच सेवा ही भगवत सेवा मानू नये. म्हणजे वेगळे त्या अशा व्यक्तींना वेगळी आपली भक्ती करायची आवश्यकता असते. तर ते पुंडरीक ज्ञान बुद्धी होऊन शेवटी भगवंताच्या भक्त आई वडील यांची सेवा करण्यात मग्न झाले. त्यावेळी भगवंताला त्या भक्ताचं आकर्षण निर्माण झालं पुंडरीकाचं. पुंडरीक याच अपभ्रंश जो आहे पुंडलिक, रचा उच्चार ते होऊ शकत नाही, कधी घाटावरची माणसं करू शकत नाही, म्हणून पुंडलिक नाव झालं. ठीक आहे. तर हे पुंडरीक कोण असे पुरत पार्वती विचारते शंकराला. तर शंकर म्हणतात की एक मुचुकुंद नावाचे भक्त झाले भगवंताचे, त्यांचा हा अवतार आहे दुसऱ्या जन्माचा. ते म्हणजे मुचुकुंद कोण? मग शंकर भगवान पार्वतीला मुचुकुंदाची कथा सांगतात. संक्षेप मध्ये कथा अशी आहे की मुचुकुंद हे क्षत्रिय राजा होते आणि देवतांच्या तर्फे त्यांनी दानवांच्या विरुद्ध युद्ध केलं. अनेक वर्ष, हजारो वर्ष युद्ध केलं. इतकी वर्ष युद्ध केलं की ते एवढे थकले, दानव हरले, राक्षस हरले. तर तेव्हा देवतांनी इंद्राच्या नेतृत्वामध्ये प्रसन्न होऊन त्यांना म्हटलं की तुम्हाला काय वरदान देऊ. तेव्हा ते एवढे थकले होते म्हणा की आम्हाला झोपायचं आहे. जसं आपल्या कॅम्पमध्ये डॉक्टर चौधरी आणि गिरीश, आता तुला काय वरदान देऊ म्हटलं, प्रभूजी आम्हाला झोपायचं आहे असं म्हणतील उद्या परवा गेल्यानंतर. प्रभूजी एकदा सुट्टी द्यायचा, झोपायचा प्रभूजी. तर ह्यांचं बेवढं एवढं 7 दिवस आपण कॅम्प केला एवढं थकतो. तर ह्या बिचाऱ्याने किती अनंत हजारो वर्ष युद्ध केलं होतं आणि ते युद्ध म्हणजे असं 9 to 5 नाही विथ लंच ब्रेक, टी ब्रेक इन बिटवीन असं नाही. दिवस रात्र युद्ध, हा भयंकर युद्ध, अस्त्र शस्त्र रात्री हवेत जमिनीमध्ये पाण्यामध्ये पाण्याच्या वर समुद्रावरती सगळ्या ठिकाणी युद्ध. तर जेव्हा फायनली देवता जिंकले तेव्हा हा मनुष्य इतका थकला होता, इतका थकला होता, त्याने म्हटलं की मला झोपायचं आहे. ते म्हणे झोपून जा, काही हरकत नाही. त्याने आणखी एक वर मागितला, म्हणे जर कोणी मी झोपलेला असताना मला डिस्टर्ब केलं, चुकून जरी गेलं, तर मला मी केवळ त्याला बघण्याने बघण्यामुळे तो मनुष्य जळून खाक झाला पाहिजे, भस्म झाला पाहिजे असं वरदान मागितलं. तो किती थकला असेल याचा विचार करा. हाऊ मच टायर्ड ही मस्ट बी. हा त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये बिलकुल झोपेमध्ये डिस्टर्ब नाही होता का मा अशी त्याची इच्छा आहे. आता एवढी झोप केल्यानंतर, वरदान दिल्यानंतर तो उठणार कसा? हे द्वापर युगाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. मग आता शेवटी असं झोपी गेल्यावरती तो गुहेत झोपी गेला निघून आणि यथावकाश त्या झोपेमध्ये त्याची दाढी अशी कितीतरी किलोमीटर अशी वाढत गेली, त्याची नख अशी कितीतरी मीटर अशी वाढत गेली, असा प्रकारे झोपला होता मनुष्य. हा आता भगवंत जेव्हा अवतार घेतला भगवंतांनी द्वापर युगाच्या अंतिम काळामध्ये, तेव्हा भगवंतांनी विचारले अरे माझा भक्त इथे बिचारा झोपला आहे, त्याचा कसा उद्धार करायचा? या झोपेत माझा उद्धार होत नसतो लक्षात ठेवा. आमचे मदान प्रभू आमच्या हॉस्टेलमध्ये फार छान झोपायचे एकदम. आम्ही लाईचं दरवाजावरती स्लीपिंग ब्युटी. त्यामुळे माणसाला जर आरोग्य ठेवायचं तर झोपून जावा छानपैकी. त्या दुःख झालं असेल, रोग झाला असेल, तर सगळ्यात उत्तम उपाय झोपणे. त्या झोपण्यामुळे आपली इम्युनिटी जी आहे, रोग प्रतिकार शक्ती ती चांगली होते, हो की नाही? अतिशय उत्कृष्ट होते आणि मन शांत राहतं, प्रसन्न राहतं. राग आला तर मनुष्य म्हणतात झोपून जाऊ आपण, म्हणजे रागाचा प्रतिक्रिया देण्याआधी एक तास झोप काढावी, मग विचार करावा आता राग येतो का, मग त्याप्रमाणे कार्य करावं असं म्हटलेलं आहे सायंटिस्ट मानसरोग तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. बिफोर यू रिॲक्ट बिकॉज ऑफ अँगर टेक रेस्ट इन बिटवीन. हां, परंतु हे सगळं बरोबर असेल आरोग्याकरता, रोगप्रतिकारक शक्ती करता, सगळं काय असेल, पण झोपेमध्ये माणसाचा उद्धार नाही होऊ शकत. पण भगवंताला काळजी लागली भक्ताची, आपली अरे एवढं माझ्या भक्तांची एवढी सेवा केली या माणसाने, पण झोपी गेलाय कितीतरी हजारो वर्ष लाखो वर्ष झोपी गेलाय. तर यथावकाश भगवंताचे अनेक वैरी आहेत ना, म्हणजे भगवंताची कोण वैरी नाही आहे, ते तर समदृष्टी आहेत. काय श्लोक आहे त्याचा तो? हां नाही नाही, त्या श्लोक काय तो? मी सगळ्यांची समान आहे नाही तो श्लोक आहे ना? नमे द्वेष्टु नमे समोहम सर्व भूतेषु नमे द्वेष्टि न प्रियः. मला कोणी प्रिय नाही, कोणी माझा शत्रू नाही. इतर लोक मला शत्रू मानतात, तसा एक मनुष्य होता जरासंध. त्याच्या दोन मुली होत्या, त्या कंसाच्या पत्नी होत्या, बरोबर. कंसा जावई तर भगवंतानी कंसाला मारलं, ते भगवंताचे मामा होते, तर मामाला मारलं त्यांनी. मामाला मारलं की दोन मामी होत्या त्या विधवा झाल्या. दोन मामींचे वडील होते ते तर राग आला, मग त्यांनी 17 वेळा मथुरेवर स्वारी केली आणि 17 वेळा पराभूत झाले. तरी पण त्यांचा द्वेष आणि शत्रुत्व काही कमी होईना. मग त्यांनी काल यवनाला पाठवलं भगवंताकडे युद्ध करण्याकरता. तर भगवंतांनी ते अशी आयडिया केली, त्या काल यवनाला असं वरदान होतं की कुठच्याही शस्त्राने कुठच्या अस्त्राने त्याचा वध होणं शक्य नव्हतं. म्हणून भगवंतांनी अचानक काय केलं, भगवंत कधी काय केलं नेम नाही, व्हॉट टाइम ही विल डू व्हॉट नोबडी कॅन अंडरस्टँड. कधी पळायला लागले असं जरासंध एकदा जरासंधाने 17 वेळा आक्रमण केलं तर 16 वेळा त्याने परास्त केलंय जरासंधाला एकदम सहज. आणि 17व्या वेळी जो आक्रमण केलं तर हे पळून जायला लागले. त्याला खूप शिवाय अरे पळपुट्या अरे घाबरट अरे तू डरपोक तू कसला क्षत्रिय आहेस तुला मी मारून टाकतो असं म्हणून भगवंत पळत गेले. शेवटी म्हणण्याचं नाव काय पडलं रणछोडजी महाराज. भगवंत जेव्हा करतात ते दिव्य असतं. असेच ते पळत सुटले कालयवनाच्या कालयवना खूप शिवाय अरे कालयवना म्हणले हो अरे जरासंधाला नमवलं पण मला बघून पळायला लागले. पळत कुठे गेले त्या गुहेत शिरले ज्या गुहेमध्ये आमचे मुचुकुंद महाराज छान पैकी झोपलेले आहेत. आनंद पूर्ण इम्युनिटी फुल फ्लेज. आणि त्याने काय केलं आपल्या अंगामध्ये शाल जी आहे ती मुचुकुंदावर टाकली आणि लगेच पळून गेले आतमध्ये लपून राहिले. तर मुचुकुंद अर्धवते ती शाल त्यांची आणि काल येऊन धावत मागे गेला अरे तू माझ्या शत्रू झोपेत सोम करतोस आता तुला मी वध करून टाकतो म्हणजे जोरात लाथ मारली कृष्ण समजून हा दर्पो कृष्ण समजून झोपेचा सोंग करतोय म्हणून त्याने लाथ मारली त्याला. लगेच त्याने डोळे उघडले आणि डोळे बंद असं रागाने पाहिलं आणि तात्काळ एका क्षणात भस्म झाला तो मनुष्य. हा टू इन वन म्हणतात त्याला टू इन वन एका कामामध्ये दोन एका दगडात दोन पक्षी. अशा प्रकारे भगवंताने कालयवनाचा वध तर करून घेतलाच आणि त्याबरोबर आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता लगेच दर्शन दिलं भगवंताने. त्यावेळी मुचुकुंदाने धन्य होऊन भगवंताला एक प्रश्न विचारला सगळे बुटके बिटके का लोक सगळे एवढे लोक बुटके कशी झाले. तर तो द्वापर युगाच्या सुरुवातीला झोपेत झोपी गेला होता तेव्हा तो लोक खूप उंच 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 होते. मला एक ठाऊक पाहिजे जसं जसं युग पुढे पुढे जातं तसं लोकांच्या उंची कमी 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 होतात. असं म्हणतात की भगवंत रामचंद्र आणि सीतादेवी या 25 फुटाच्या साईज होती. हां 25 फूट आणि कृष्ण भगवंताची मला माहीत नाही साईज किती होती पण त्याच्यावर कमी होती निश्चितच. आणि जेव्हा हिरण्याक्षला मारण्याकरता हिरण्यकश्यपूला मारण्याकरता भगवंत झाली वरा अवतार त्यावेळी ते आकाशासमान उंच होते. त्यांचं युद्ध झालं अवकाशामध्ये इन द स्पेस फर्स्ट स्पेस वॉर. पृथ्वीवरती नाही अवकाशात युद्ध केलं त्यांनी एवढं त्यांचा आकार राक्षस पण त्याच आकाराचे. आणि जेव्हा रामाला सॉरी रामाची सीता रावणाने पळवली तेव्हा रावणाला पण कोणी दाखवलं ते पहाड पर्वत कोणी दाखवलं. हा कोणी त्याला सांगितलं की माया बरोबर चल या भगवंताशी तू वैर करू नकोस हे भगवंत आहेत तुमच्याशी वैर करून तुला बरोबर नाही पाप करतोयस तू चल आमच्या बरोबर. त्याने मोठा असा एक त्याला पर्वत दाखवला सोन्याचा मोठा पर्वत दाखवला सोन्याचा. वा काय छान पर्वत आहे हे काय सांग नाही पर्वत आहे अरे पर्वत नाही हा त्याने म्हटलं उचलून बघायचा प्रयत्न केला उचलला पण त्याला येईना रावणाला इतका महाबलशाली रावण त्यांनी कैलास उचलला होता कैलास त्याने उचलला होता आपल्या भूमी हातावरती एवढी त्याची शक्ती होती पण तो हा सोन्याचा पर्वत उचलू शकला नाही. तेव्हा त्याला म्हटलंय काय माहितीये का हे हिरण्यकशिपूच्या कानातलं एक कुंडल आहे हिरण्यकशिपूच्या कानातील एक कुंडल आहे आणि ते कुंडल घालणाऱ्या हिरण्यकशिपूला यांच्या पूर्वीच्या अवतारांनी मारलेलं आहे ध्यानात ठेव तू त्याची बायको तू पळवली आहेस आता अजून सावध हो अजून तरी त्यांची पत्नी परत करून त्यांच्याशी वैर करू नकोस तुझा उद्धार होईल. तरी पण त्याच्या त्या पापी बुद्धीमध्ये प्रकाश पडला नाही. यांनी इमॅजिन हा ज्या राक्षसाच्या कानातील कुंडल रावणाला उचलता आलं नाही त्या राक्षसाला भगवंतांनी फाडून त्याची आतरी बाहेर काढली पूर्ण. हा एका हाताने दोन हाताने पकडलं दोन हाताने फाडलं आणि दोन हाताने त्याची आतरी काढून गळ्यामध्ये घातली. हा असे आपले भगवंत जेव्हा जमेल जेव्हा गरज पडेल तेव्हा भयंकर क्रोध दाखवू शकतात जेव्हा गरज पडेल तेव्हा अतिशय सागराप्रमाणे खोल आणि विस्तारपूर्वक प्रेम दाखवू शकतात आपल्या भक्तांविषयी. तर त्या मुचुकुंदाला भगवंतांनी उद्धार केला तेव्हा भगवंतांनी त्यांनी भगवंताला सांगितलं मला वर द्या भगवंतांनी तथाच तू वर माग ते म्हणजे तुम्ही असंच माझ्या समोर उभं राहावं आणि असंच उभं राहून सगळ्या जगाला दर्शन द्यावं आणि सगळ्यांचा उद्धार करावं म्हणलं तू जेव्हा पुढच्या जन्मी येशील पुंडळी म्हणून तेव्हा तुझी मी इच्छा पूर्ण करेन. तर तो मुचुकुंद जो आहे तो बनला पुंडलिक. ज्याची कथा तुम्हाला सांगितली, तर तो आईच्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता. त्यावेळी भगवंत तिकडे द्वारकेवरून आले, एका कथेत सांगितले रथावर बसून आले, एका कथेत सांगितले की ते गाई आणि गोप घेऊन 5 वर्षाच्या वयामध्ये आले. आणि त्यांनी ते जेव्हा आले तर तेव्हा त्या घरामध्ये पुंडरीक आई वडिलांचे पाय चपणात मग्न होता. आणि अचानक घरात प्रकाश झाला, अतिशय दिव्य प्रकाश. त्याला खूप आश्चर्य वाटलं, अरे प्रकाश कोण झाला? मागेवरून पाहिलं तर भगवंत. तर भगवंताचं जे वर्णन आहे ते अतिशय सुंदर आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवायची मला खूप इच्छा आहे. ते असं वर्णन आहे, अनेक रत्नांच्या तेजाने उजळलेले, मस्तकावर शिंके असलेले, गालांवरती मकर कुंडले विराजित, म्हणजे कानामध्ये मकर कुंडल आहे, ते गालावरती रुळलेले आहे, त्याचा प्रकाश जो आहे तो गालावरती परावर्ती झालेला आहे, आणि ते हलत आहेत, आणि तो प्रकाश पण असा हलतोय, सुंदर प्रकाश त्या गालावरती पडलेला आहे. विशाल वक्षस्थलावर पदक आणि श्रीवस्त्र कौस्तुभ धारण केलेले, सुंदर नाक, मोठी बाहुभूषणे, सुंदर कमलाकृती नेत्र, दीप्तिमान आनंददायी त्यांचं हास्य, स्मित हास्य भगवंताचं, केसांचे झुपके खांद्यावर रुळलेले, प्रशस्त खांदे, मोठी हनुवटी असणारे, मृदू अशा अंतःसूत्राने वेष्टिलेले, आणि पिळदार आणि कंबरबंदाने, मतलब ह्या ठिकाणी कमरेला कमरबंद कटिबंध त्याला म्हणतात, कमर काचनी असं हिंदीमध्ये म्हणतात, सुंदर दिसणारे आणि उजव्या हातामध्ये सुंदर अनंत दलाचे कमल धारण केलेले, उजव्या हातामध्ये अनेक दलांचे सहस्त्र दलाचे कमल त्याला म्हणतात सौगंधिका, ते कमल धारण केलेले, आणि डाव्या हातामध्ये शंख आणि 2 मांड्यांच्या मध्ये गाई हाकण्याच्या काठीचा भाग असा ठेवलेला आहे, टेकवून ठेवलेला आहे, आणि कमरेवर हात ठेवून उभे आहेत. असे संपूर्ण विश्वाला मोहित करणारे भगवंत पुंडरीकासमोर उभे होते. त्याला पाहून पुंडरीक खूप आनंदी झाले आणि वेड्याप्रमाणे मागे पुढे धावू लागले. काय करावे ना कळे, आनंद विभोर होऊन आता काय करू काय नव्हे अशा आनंद सागरामध्ये डुबरून पुंडरीक धावू लागले. आणि भगवंताने पुंडलिकाला हाक मारली, हे सख्या पुंडलिका, मी तुला भेटण्यासाठी आलो आहे. तर पुंडलिकाने एक वीट फेकली आणि या विटेवर जरा उभे राहा, माझी सेवा पूर्ण करेन तेव्हा तुम्हाला भेटेल. आणि भगवंत उभे राहिले. हां, ती वीट कोण आहे? शंकर सांगतात पार्वतीला, ते म्हणते वीट म्हणजे ती इंद्र होते. इंद्र पूर्वी वृत्रासुर नावाचा एक दैत्य होता, फार सुंदर कहाणी त्याची, भागवतामध्ये कहाणी येते. त्याला 3 डोकी होती आणि तपस्या करत असताना इंद्राला वाटलं की हा आपली तपस्या करून आपलं पद घेणार, कारण तो पण इंद्र होण्याकरता म्हणून तपस्या करत होता. तर इंद्राने आपल्या एका सेवकाला पाठवलं आणि तपस्या करत असलेल्या वृत्रासुराचे 3 शिर जे आहेत ते धडावेगळे केले. तर ती 3 शिर जे आहेत मोठे गडगंज हसत हसत खाली पडली आणि इंद्राला बोलली की तपस्या करत असलेल्या माझ्या शिरांचा तू वध केलास, म्हणजे तू कापून टाकलेस, तू दगड होऊन निश्चिष्ट होऊन पडशील. इंद्राला खूप दुःख झालं, अरे करायला गेलो एक झालं दुसरंच. इंद्र भगवंताकडे गेले धावत धावत, भगवंताने म्हणतात काय काळजी करू नकोस, तुला मी वाचवेन. तर ते वीट जे आहे ते इंद्र ते पुंडरीकाने आपल्या हाताने फेकून दिली आणि भगवंताने आपल्या चरण स्पर्शाने इंद्राला पावन करून त्याचा उद्धार केला. आणि शेवटी मग भगवंताचं जेव्हा पुंडलिकाने भगवंताची सेवा आई वडिलांची सेवा पूर्ण केली त्यावेळी भगवंताचा संवाद झालेला, त्यांचा फार मोठा संवाद आहे, अतिशय उत्कृष्ट संवाद आहे. तर पुंडलिक म्हणाले भगवंत म्हणाले की तुला मी भेटण्याकरता आलो आहे, वर देण्याकरता आलेलो आहे. पुंडलिक एवढे श्रेष्ठ भक्त झाले होते, त्यांचे आई वडील परम भक्त होते भगवंताचे. ते म्हणाले की मला काही वर नको, वर देणारे तुम्हीच मला हवे, मी वर देणारे तुम्ही जे आहात, सगळ्यांना वर देता त्यांचाच वर मागतो, मी तुमचाच वर मागतो, तुम्हीच मला वर म्हणून प्राप्त व्हा. आणि माझ्याकरता नाही, मला कुठच्याही विषयांचं भाव वर नको आहे, कारण सगळं जे नष्ट होणार आहे ते मागून काय करू मी, काय लाभ त्याचा? तुम्ही स्वयं इथे असताना मी काय मागू? सर्व देवता देव देवदेवतांना तपस्वींना ध्यान धारणा करणाऱ्यांना कर्मकांड करणाऱ्यांना यज्ञ करणाऱ्यांना सगळ्यांना तुम्ही दुर्मिळ आहात आणि तुम्ही माझ्यासमोर दर्शन देत आहात, म्हणून तुम्ही मला प्राप्त व्हा. आपण सुंदर हास्य असलेले सुंदर दृष्टी असलेले सर्वांना व जाणार आहात, आपण इथे निवास करावा. जिथे आपण उभे आहात तिकडेच राहावं आपण. आणि तुकाराम महाराज म्हणतात की किती पुंडलिकाची कृपा आहे आपल्यावरती. हा, पुंडलिकाच्या एका इच्छेमुळे भगवंत इथे उभे राहिले. आज जसं असं म्हणतात की 28 युग पूर्ण झालेले आहेत. 28 युग म्हणजे कल्पना आठली ना, ते तशी 28 युग म्हणजे 7 कल्प झाले, म्हणजे अनंत वर्ष झाली. हा, 44,20,000 वर्षाचं एक चतुर्युग आहे, प्लस 7 गुणा किती लाख झाले, कमीत कमी 30 कोटी वर्ष झाली असतील. इतकी वर्ष भगवंत तिथे उभे आहेत. फक्त पुंडलिकाने दिलेलं वरदान, वर मागितला जो होता ते पूर्ण करण्याकरता. म्हणून तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलं आणि जे प्रेम व्यक्त करणार तुम्ही इथे आलात, सगळं जग तुम्हाला बघण्याकरता तडफडतं तडफडत असतं. ऋषीजन, मुनीजन, तपीजन, ध्यानीजन, हा, कर्मकांडी सगळे लोक तुमचे दर्शन घेण्याकरता आतुर असतात. त्यांना म्हणे तुमच्या चरणातून ते 20 नख आहेत तुमची, त्या 20 नखांतून अनंत किरण प्रकाश जगभर पसरलेला असतो. अशा अनंत किरणामधला एक किरण पण त्यांना इतकी 1,000 वर्ष तपस्या करून सुद्धा दर्शन होत नाही. असे दुर्लभ तुम्ही योगवीर ध्यान गम्यम, असे दुर्लभ भगवंत तुम्ही माझ्या दराशी आलात, माझ्या प्रेमापोटी. तुमचा हा प्रेमळपणा लोकांना दिसावा म्हणून तुम्ही इथे राहावं. तुमच्या इथे उभे राहण्यामुळे लोकांना तुमचा प्रेमळपणा दिसावा. दोज हु विल टेक दर्शन ऑफ विठ्ठला दे शुड ओनली रिमेंबर द लव्हिंग नेचर ऑफ द लॉर्ड. भक्त वत्सल ते स्वरूप भगवंताचं आहे. भक्तावर प्रेम करणारं, अतूट प्रेम करणारं, भक्तांकरता काहीही करणारं ते स्वभाव भगवंताचा आहे. तो लोकांना पुन्हा पुन्हा आवर्जून हृदय भरून जाणवावा म्हणून तुम्ही इथे उभं राहावं असं म्हणताय. कशी भगवंताची मते असते बघा. हा, नारद मुनींनी कृष्ण भगवान बलराम आणि सुभद्रेला बेशुद्ध पाहिलं. बेशुद्ध अवस्थेमध्ये, महाभाव अवस्थेमध्ये स्वतः वेळ झाले, बेशुद्ध झाले, उठले, बेशुद्ध झाले, उठले, रोमांच झाला, कंठ गदगद झाला, डोळ्यात अश्रू व्हायला लागले, कधी उडी मारायला लागले, कधी पडायला लागले. अशा स्वतःच्या अतिशय उच्च अशा आनंदाच्या अनुभवात असं सुद्धा ते बद्ध जीवांना आपल्यासारखं विसरले नाहीत. आपण जेव्हा खुश होतो ना, खूप अतिशय खूप होतो, तर आपण एन्जॉय करण्यात मग्न होऊन जातो. कोण मागे आपली मुलं, आई, बाळ आपण सगळं विसरून जातो. पण अशा आनंद विभोर अवस्थेसुद्धा जे भक्त असतात ते कन्वाळू असतात. त्या आनंदी अवस्थेमध्ये नारदमुनींना काय आठवलं, अरे अनंत लोक या भौतिक जगामध्ये दुःख भोगतायत, जन्म मृत्यू जरा व्याधीचं, आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक कष्ट भोगतायत, क्लेश भोगतायत. हे भगवंता, तुम्हाला या अवस्थेत पाहून मला, मी तुमचा प्रेमी भक्त आहे, तुमच्या प्रेमाचा अनुभव केलाय मी, परंतु तुम्हाला ह्या अवस्थेत पाहून मला एक विचित्र आणि दिव्य अशा प्रेमाचा अनुभव मी केलेला आहे. आय हॅव एक्सपिरियन्स अ युनिक लव्ह. तर माझी अशी इच्छा आहे भगवंता की तुम्ही ह्याच रूपामध्ये पृथ्वीवर अवतरित व्हावं. ज्या योगे तुम्हाला केवळ पाहून जो अनोखा प्रेमाचा स्रोत माझ्या हृदयामध्ये उत्पन्न झाला आहे, तो अनायासे लोकांच्या बद्ध जीवांच्या पापी लोकांच्या हृदयात उत्पन्न व्हावा, उत्पन्न होणार, तो उत्पन्न करण्याकरता म्हणून तुम्ही ह्याच रूपामध्ये कलियुगामध्ये नाही पृथ्वी लोकांमध्ये अवतरित व्हा. त्याचा परिणाम म्हणजे जगन्नाथ बलदेव सुभद्रा जगन्नाथपुरीमध्ये अवतरण झाले. असे भक्त उच्च भक्तांचे काय आहे, काय त्यांचा स्वभाव असतो, व्हॉट इज दॅट, जीवदोया, वैष्णव सेवा, अँड फर्स्ट इज व्हॉट, नामरुची, नामरुची, वैष्णव सेवा, जीवदया. जीवदया हे तिसरी स्टेज आहे भक्ताच्या उन्नतीची. भगवंताच्या भक्तीमध्ये प्रगती केल्यावर जी लास्ट स्टेज आहे ती जीवदया. प्राणी मात्रावर असीम दया, असीम कृपा भगवंताच्या मनामध्ये, भक्ताच्या मनामध्ये उत्पन्न होते. तर पुंडलिकाने हा वरदान मागितलेला आहे. स्वतः भगवंताच्या दिव्य रूपाचं अवलोकन करतायत, तो हर्ष अनुभव करतायत, दिव्य अनुभव होता त्याच्या अंगावरती, रोमांच, कंठ गदगद, प्रेमाश्रू वाहत आहेत. तरी सुद्धा मनामध्ये भाव काय, तुम्ही इथे उभं राहावं आणि इच्छा याच्या पुढे जितके अनंत लोक इथे येतील त्यांना दर्शन द्यावं, त्यांच्यावर कृपा करावी, सगळ्यांची पातका नष्ट करून त्यांच्या हृदयामध्ये प्रेम भक्तीचा उदय व्हावा, प्रेम भक्तीचा दीपक त्यांच्या हृदयात प्रज्वलित व्हावा, ही पुंडलिकाची इच्छा. आपल्या आज्ञेने हे क्षेत्र जे आहे ते सर्वात उत्तम क्षेत्र आणि सर्व तीर्थांमध्ये उत्तम तीर्थ म्हणून गणलं जावं. आणि ज्ञानविरहित मूर्ख पापी लोकांना देखील आपलं दर्शन प्राप्त व्हावं आणि आपल्या दर्शनाने त्यांचा उद्धार व्हावा. असं पुंडलिकाने वर मागितल्यावर सुहास्य वंदनाने भगवंतांनी त्याला वरदान दिलेलं आहे. भगवंत म्हणतात मी इथेच राहीन, ह्या ठिकाणी राहीन, भीमा नदी या ठिकाणी तुमचा जो आश्रम आहे ज्या ठिकाणी तुम्ही आई वडिलांची सेवा करतात त्या ठिकाणी भीमा नदी पण आश्रय घेईल, त्याने या क्षेत्राला पावन करेल. तीच भीमा नदी चंद्रगुरुच्या आकाराने झाल्यामुळे चंद्रभागा नाव पडलेलं आहे. भगवंत म्हणतात हे ब्राह्मण श्रेष्ठ विशेषता मनुष्याकरता कलियुगामध्ये गंगा वगैरे तीर्थापेक्षाही तीर्थ अतिशय जास्त महान होईल. आणि जे या नदीमध्ये स्नान करतील त्यांना सर्व पापातून मुक्त होतील माझ्या आज्ञेप्रमाणे आणि सगळ्या लोकांना भक्ती प्राप्त होईल. अज्ञानी लोकांना पण दर्शन प्राप्त केल्यावरती भक्ती प्राप्त होईल असं भगवंताने वरदान दिलेलं आहे. अशा प्रकारे वरदान देऊन द्वारकाधीश श्रीकृष्णाने या ठिकाणी निवास केलेला आहे. हे या क्षेत्राचं महात्म्य आहे. आणि दिंडीचं महत्व असं आहे की ज्या ठिकाणी भक्त लहान लहान समूहामध्ये एकत्र येऊन कीर्तन करत करत अनुवाणी गावागावून चालत चालत पंढरीला येतात आणि भगवंताचं दर्शन घेऊन परत जातात त्याला वारी असं म्हणतात. येऊ वारी म्हणजे येरधारा, म्हणजे कमिंग अँड गोईंग, अप अँड डाऊन, त्याला वारी म्हणतात. आणि जेव्हा लहान लहान समूहामध्ये भक्त एकत्र येतात आणि ते कीर्तन करत करत पालखी घेऊन भगवंत नामाचा गजर करत तेव्हा येतात त्याला दिंडी म्हणतात. आणि सामान्यतः संतांच्या जन्मस्थानापासून दिंडी आरंभ होतात. 400-500 दिंड्यांचं वर्णन केलेलं आहे जे मान्यता प्राप्त आहेत. आणि त्यातल्या प्रमुख दोन दिंड्या ज्या आहेत त्या देहू आळंदी म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या गावातून त्यांच्या पादुका घेऊन निघतात. त्यांचा क्रम पण दाखवून दिलेला असतो. तुकारामाच्या पुढे किती, तुकारामाच्या मागे किती, ज्ञानेश्वरांच्या माऊलीच्या पुढे किती मागे किती, सारखा नंबर ठरलेला असतो. आणि त्याप्रमाणे दर मधल जवळजवळ 200-250 किलोमीटरचा पायी प्रवास करत करत रिंगणामध्ये कीर्तन करत करत वाटेल त्या म्हणजे गावागावातून निघताना कधी खायला मिळेल न मिळेल या सगळ्याची पर्वा न करता, ऊन पाऊस याची पर्वा न करता सगळे भक्त लोक फारच भजनामध्ये तल्लीन होऊन एकमेकांच्या संगतीमध्ये भगवंताची गुणगान आणि कीर्तन करत करत पंढरपुरामध्ये पोचतात आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी. आणि त्या दिवशी पंढरपुराच्या नामदेवाची जी पायरी आहे ना समाधी तिकडे त्यांचं स्वागत केलं जातं नंबराप्रमाणे क्रमाक्रमाप्रमाणे. आणि सहसा त्या क्रमाचं कोणी उल्लंघन करत नाही, सगळे नम्र भावनेने आपापल्या क्रमात उभे असतात. त्यांना 5-5 नारळ मानाचे पांडुरंगाकडून दिले जातात आणि मग ती दिंडी जी आहे ती पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करून ती परत जाते असं या दिंडीचं महात्म्य आहे. आणि प्रमुख चार यात्राचं वर्णन केलेलं आहे. एक चैत्री यात्रा चैत्र महिन्यामध्ये निघते, एक आषाढी यात्रा, एक कार्तिक यात्रा आणि एक माघी यात्रा. अशा चार प्रकारच्या निरनिराळ्या प्रसंगी भक्त लोक समुदायात एकत्र येऊन कीर्तन करत करत पंढरीमध्ये येतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत जातात. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. थँक्यू व्हेरी मच. हरी बोल.